पेत्राचे दुसरे पत्र अध्याय 3। प्रियजन हो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हास लिहित आहे। या दोन्ही मध्ये मी तुम्हास आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करीत आहे, यासाठी की पवित्र संदेश त्याने अगोदर सांगितलेल्या वचनाची आणि जो आपला प्रभू व तारणार आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी। प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्या वचनेप्रमाणे चालणारे थट्टाकरू लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे। कारण ते हे जाणून बुजून विसरतात की देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली। त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला, पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून ती न्यायनिवाडाच्या व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत। पण प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की प्रभूला एक दिवस हजार वर्षासमान आणि हजार वर्षे एक दिवसासमान आहेत। कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे। कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे। तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल। त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टीतत्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरली कामे जळून जातील। या सर्व गोष्टी जर लयात जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयात जाईल आणि सृष्टीतत्वे अत्यंत तापून वितळतील, तरी ज्यामध्ये नीतिमत्व राहते असे नवे आकाश व नवी पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत। म्हणून प्रियजन हो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा। आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे। त्यामध्ये समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाही करतात, अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात। तर प्रियजन हो, तुम्हाला या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा। त्यास आता आणि सर्व काळपर्यंत गौरव असो। आमेन।